आतापर्यंत आपण सर्चिंग काय असते ते बघितले. सर्चिंग म्हणजे काय तर आपल्याला जो डेटा हवा आहे त्या डेटाच्या लोकेशन पर्यंत पोहोचणे. आपल्याला लिस्ट मधील जो काही डेटा रिट्राईव्ह करायचा आहे म्हणजे जो डेटा आपल्याला हवा आहे त्या डेटापर्यंत पोहोचणे म्हणजेच काय तर सर्च. म्हणजेच काय तर सर्चिंग. सर्चचे दोन प्रकार आहेत, सिक्वेन्शियल सर्च आणि बायनरी सर्च. तर त्यातील आपण सिक्वेन्शियल सर्च काय आहे ते बघितले. सिक्वेन्शियल सर्च ही तशी सिम्पल आणि इझी मेथड आहे आणि सिक्वेन्शियल सर्च आपण फक्त स्मॉल लिस्ट साठी यूज करतो कारण ती फक्त स्मॉल लिस्ट साठी इफिशियंट आहे. लार्ज लिस्टवर म्हणजे मोठ्या लिस्टवर ही सिक्वेन्शियल सर्च टेक्निक ही इफिशियंट नाही. सिक्वेन्शियल सर्च आपण कुठे यूज करतो तर अनसॉर्टेड डेटा यावर आपण सिक्वेन्शियल सर्च टेक्निक ही यूज करतो. त्याचप्रमाणे स्टोरेज स्ट्रक्चरसाठी म्हणजे डेटा आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस करण्यासाठी परमिशन नसते म्हणजे ती टेक्निक सपोर्ट करत नाही तर तेव्हा आपण सिक्वेन्शियल सर्चचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल मॅग्नेटिक टेप मध्ये ज्या वेळेला इन्फॉर्मेशन ही स्टोअर असेल तर त्यावेळेला आपल्याला सिक्वेन्शियल सर्चचा उपयोग करावा लागतो. सिक्वेन्शियल सर्चचं बेस्ट केस काय तर वन कम्पॅरिझन. म्हणजे जर लिस्टमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स असतील आणि तुमचा टार्गेटेड डेटा हा तुम्हाला फर्स्ट लोकेशनलाच फाइंड आउट झाला तर तिथं बेस्ट केस काय असणार आहे वन. कारण एका कम्पॅरिझन मध्ये तुम्हाला तुमचा हवा असणारा डेटा मिळणार आहे. आणि वर्ड्स केस मध्ये नंबर ऑफ एन कम्पॅरिझन. म्हणजे जर तुमचा डेटा हा लास्ट लोकेशनला असणार आहे म्हणजे 1 to n एलिमेंट जर तुमचे लिस्ट मध्ये असतील तर एन नंबरला तुम्हाला तुमचा टार्गेटेड डेटा हा मिळाला तर त्यावेळेला तुम्हाला एन कम्पॅरिझन्स त्यासाठी लागणार आहेत. आणि ऍव्हरेज केस ती म्हणजे n+1/2. हे आपण कॅल्क्युलेशन थ्रू बघितलेलेच आहे. आणि सिक्वेन्शियल सर्चची कॉम्प्लेक्सिटी ही ऑर्डर ऑफ एन मध्ये असते आणि तिला डिनोट करताना ऑर्डर ऑफ एन असं आपण डिनोट करतो. तर सिक्वेन्शियल सर्च बद्दल आपण ही माहिती मिळवली आहे. तसेच त्याबद्दल आपण अल्गोरिदम देखील बघितला आहे आणि अल्गोरिदम यूज करून आपण एक छोटासा प्रोग्राम बघितला. त्यात बघा तुम्हाला स्लाइड नंबर 7 वर जो काही ऍरे दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला 27 हा नंबर सर्च करायचा होता. तर आपण सिक्वेन्शियल सर्च अल्गोरिदम यूज करून आपण 27 हा नंबर फाइंड आउट केलेला आहे. तसेच आपण सर्चिंगचा कन्सेप्ट बघितलाय म्हणजे आपण डेटा फाइंड आउट कसे करणार आहेत ते बघितले. तसेच आपण टार्गेटेड डेटा हा कसा फाइंड आउट करायचा हे बघितले. आणि सर्च साठी दोन मेथड आहेत त्या म्हणजे इंटरनल सर्च आणि एक्सटर्नल सर्च. इंटरनल सर्च म्हणजे काय ज्या वेळेला डेटा हा तुमचा प्रायमरी स्टोरेजवर स्टोअर असणार आहे म्हणजेच काय तर मेमरीमध्ये तर याला आपण काय म्हणणार आहोत इंटरनल सर्चिंग. आणि ज्या वेळेला तुमचा टेबल ऑफ रेकॉर्ड हा सेकंडरी स्टोरेजवर स्टोअर असणार आहे म्हणजे हार्ड डिस्कवर तर त्यावेळेला त्याला एक्सटर्नल सर्चिंग म्हणतात. तर सर्चिंगचे आपण हे दोन प्रकार बघितले इंटरनल सर्च आणि एक्सटर्नल सर्च. आणि जो काही आपला सर्चिंगचा अल्गोरिदम आहे त्यासाठी आपल्याला आर्ग्युमेंट्स एज अ पॅरामीटर्स हे दोन यूज करावे लागतात. ते कुठले तर अ टार्गेट व्हॅल्यू टू बी सर्च आणि दुसरा म्हणजे द लिस्ट टू बी सर्च. तर आता आपण यातील दुसरी टेक्निक म्हणजे बायनरी सर्च टेक्निक काय आहे ते बघणार आहोत. तर आपण बायनरी सर्च टेक्निक काय यूज करतो कारण आपल्याला जर लार्ज लिस्ट असेल तर त्या लार्ज लिस्ट साठी आपल्याला सिक्वेन्शियल सर्च ही सुटेबल नसते म्हणून आपण त्या ठिकाणी बायनरी सर्चचा उपयोग करतो. आणि तसेच सिक्वेन्शियल सर्च साठी आपल्याला नंबर ऑफ एन कम्पॅरिझन्स हे वर्ड्स केसमध्ये आवश्यक असतात तर म्हणून आपण बेटर वे बायनरी सर्च टेक्निक यूज करतो. आता बघा एक सिंपल मी तुम्हाला लिस्ट सांगते. 1 to 100 या नंबर्सची लिस्ट आहे आणि आता तुम्ही फर्स्ट जर सिक्वेन्शियल सर्च टेक्निक यूज केली तर त्यामध्ये तुम्हाला नंबर जर 99 हा फाइंड आउट करायचा आहे तर त्याचं लोकेशन काय असणार आहे 99 म्हणजे 1 पासून आपण इंडेक्स घेतल्या 100 या नंबर पर्यंत 1 to 100 नंबर साठी तर 99 हा नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला 1 पासून ते 99 पर्यंत 1 by 1 लोकेशन सर्च करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला 99 कम्पॅरिझनला 99 हा नंबर मिळणार आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही फर्स्ट लोकेशनला आधी येणार, वनला, तिथे तुम्ही विचारणार वन लोकेशन, तर आन्सर काय असणार आहे तुमचं? नो. देन सेकंड लोकेशन, आन्सर काय असणार आहे? नो. असे करत करत तुम्ही 99 पर्यंत याल, त्यावेळेला 99 लोकेशन, त्यावेळेला तुमचं आन्सर येणार येस. म्हणजे तुम्हाला एवढ्या स्टेप फॉलो कराव्या लागतील, त्यानंतर तुम्हाला तुमचे आन्सर मिळेल. या उलट बघा, जर बायनरी सर्च टेक्निक यूज केली तर तिथे काय होणार आहे, म्हणजे बायनरी सर्च मध्ये काय होते, तर बायनरी सर्च मध्ये काय होते, तर लिस्टची साईज ही प्रत्येक स्टेपला आपण हाफने रिड्यूस करत चालतो. तर म्हणजे कसं, आता 1 to 100 नंबर दिलेले आहे, तर यातून तुम्ही मिडल नंबर कोणता घेणार तुमचा, तर 50. म्हणजे याचे जर दोन विभाग आपण केले तर 50 पर्यंत हे मिडल येईल 1 to 100 नंबर साठी. मग या बायनरी सर्च मध्ये आधी विचार कसा करावा लागतो, आता 50 हा मिडल आहे, तर 50 पेक्षा 99 हा नंबर मोठा आहे की लहान आहे? आता हा नंबर 99 हा नंबर मोठा आहे, तर आपण काय करणार, 50 अगोदर म्हणजे 1 to 49 इथपर्यंत जे काही नंबर्स असतील ते नंबर आपण सर्च नाही करणार, कारण 99 हा नंबर 50 पेक्षा मोठा आहे. म्हणजे लेफ्टचे नंबर्स आपण सर्च नाही करणार, तर फक्त राईटचे नंबर्स आपण सर्च करणार आहोत. तर 50 पासून आपण 100 पर्यंत नंबर सर्च करू, तर पुन्हा इथे काय असते, तर इथं पुन्हा आपण प्रत्येक, तर इथं पुन्हा काय होणार, लिस्टचा आपण हाफ बघणार. म्हणजे प्रत्येक स्टेपला आपण लिस्ट ही हाफ करत चालतो. तर आता तर प्रत्येक स्टेपला आपण जी काही लिस्ट असेल त्याचा मिडल सर्च करत चालतो. तर आता 50 to 100 यामध्ये तुमचा मिडल काय येणार, 75. पुन्हा आपण, आपल्याला क्वेश्चन काय असणार, 99 हा 75 पेक्षा मोठा आहे की लहान आहे? तर तो मोठा आहे, तर आपण पुन्हा 75 पुढच्या लिस्टमध्ये मिडल नंबर शोधणार आणि त्याच्या पुढे सर्च करणार, आणि अशा पद्धतीने आपल्याला 99 नंबर हा मिळणार. म्हणजे तुमचे कम्पॅरिझन हे सिक्वेन्शियल सर्च मध्ये जास्त झाले की बायनरी सर्च मध्ये जास्त झाले, तर ऑब्व्हियसली कम्पॅरिझन हे जास्तीत जास्त तुम्हाला सिक्वेन्शियल सर्च मध्ये युज करावे लागले, आणि बायनरी सर्च टेक्निक मध्ये तुम्हाला कमीत कमी कम्पॅरिझन्स मध्ये तुमचा हवा असलेला टार्गेटेड डेटा हा मिळाला. म्हणून आपण मोठ्या लिस्टसाठी बायनरी सर्च टेक्निक यूज करतो. आणि हा बायनरी सर्च दोन वेने इम्प्लिमेंट होतो, नॉन रिकर्सिव्ह बायनरी सर्च आणि रिकर्सिव्ह बायनरी सर्च. तर या बायनरी सर्च साठी मी तुम्हाला उदाहरण, एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते स्लाइड नंबर 12 वर बघा. आता तुम्हाला 1 to 9 ही लिस्ट दिलेली आहे. या लिस्ट मध्ये बघा, तुम्हाला 1 हा नंबर फाइंड करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही काय कराल, बायनरी सर्च टेक्निक याचा रूल तुम्ही फॉलो कराल. याचा रूल काय आहे, तर जी काही लिस्ट असेल त्याचा मिडल आपण आधी फाइंड आउट करायचा. तर आता 1 to 9 मध्ये तुमचा मिडल काय येणार, तर नंबर 5. तर आता 1 हा तुम्ही 5 लोकेशनला आणणार, तर 5 = 1 करेक्ट आहे का? नाही. म्हणजे 5 या लोकेशनला तुमचा नंबर, 1 हा नंबर नाही. म्हणून तुम्ही काय करणार, या लोकेशन पेक्षा तुम्हाला जो डेटा हवा आहे, म्हणजे 1 नंबर हा तुम्हाला हवा आहे, तो लहान आहे की मोठा आधी हे ठरवायचे. तर 5 पेक्षा 1 हा लहान आहे, म्हणून आपण सर्च करताना राईट साइडला सर्च करणार का? नाही, तर आपण सर्च करताना लेफ्ट साइडला सर्च करणार. तर पुन्हा लेफ्ट साइडला आता तुमचे किती लोकेशन आहे, 1, 2, 3 आणि 4. मग पुन्हा या 4 मध्ये मिडल काय येणार तुमचा, तर याचे मिडल तुम्हाला 2 मिळतात, 2 आणि 3. तर यातून तुम्ही काय करणार, जो सर्वात लहान आहे, म्हणजे जो या दोघांपैकी लहान आहे, म्हणजे 2 या नंबरकडे तुम्ही येणार. मग 2 लोकेशनशी 1 हे लोकेशन मॅच करणार, तर हे लोकेशन राईट येणार का? नाही. 2 = 1 रॉंग. म्हणून तुम्ही पुन्हा एक स्टेप बॅक जाण, म्हणजे आता तुम्ही 1 लोकेशनला येणार, आणि आता 1 = 1 इज करेक्ट. म्हणून आता तुम्हाला इथे तुम्हाला तुमचा टार्गेटेड डेटा हा मिळाला. तर आता तुम्हाला तुमचा हा टार्गेटेड डेटा 1 या लोकेशनला मिळाला. तर ही झाली बायनरी सर्च टेक्निक. आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर याच लिस्ट मध्ये, म्हणजे 1 to 9, ते मी तुम्हाला स्लाइड नंबर 13 वर दाखवलेले आहे. त्यात बघा 1 to 9 ही लिस्ट आहे, त्यामध्ये आपल्याला 22 नंबर हा सर्च करायचा आहे. तर नेहमीप्रमाणे 1 to 9 चा मिडल काय तर 5, आणि 5 या नंबरशी 25 या लोकेशनला 22 नंबर हा मॅच होईल का? नाही. मग आता इथे तुम्हाला तुमचा नंबर नाही सर्च झाला तर नाही मिळाला, तर आता तुम्ही काय कराल? 5 हे लोकेशन 22 पेक्षा मोठे आहे की लहान? तर लहान, म्हणजे 22 हा नंबर 5 पेक्षा मोठा आहे. म्हणून तुम्ही काय करणार, हा नंबर आता लेफ्ट साइडला नाही सर्च करणार, तर कुठे? राईट साइडला. म्हणजे इकडे तुमची लिस्ट ही इन्क्रिमेंट होते आहे ना, इकडे तुमची ही लिस्ट वाढते, म्हणजे 5 पेक्षा 6, 7, 8, 9 हे नंबर्स मोठे आहेत. तर तुम्ही आता तुमचा 22 हा एलिमेंट राईट साइडला सर्च करणार. तर त्यामध्ये बघा आता 4 नंबर्स आहे, 6, 7, 8, 9. या 4 मध्ये मिडल कुठले? तर 7 आणि 8. मग आता यातील आपण लहान नंबर बघणार, तो म्हणजे 7. तर आता 22 हा 7 शी मॅच होणार आहे का? तर नाही. पुन्हा आपण त्याला नेक्स्ट म्हणजे 8 लोकेशनला, तर तिथे मॅच होईल का? तर नाही. पुन्हा आपण लास्ट लोकेशनला नेणार 22 ला, म्हणजे 9 ला. तर इथे 9 = 22 राईट? नो. तर इथे आपल्याला आपला टार्गेटेड डेटा हा फाइंड आउट नाही झाला. तर या प्रकारे बायनरी सर्च टेक्निक ही यूज होते. तर या प्रकारे बायनरी सर्चने आपण आपल्या टार्गेटेड डेटापर्यंत पोहोचू शकतो, किंवा जर आपला डेटा हा त्या लिस्टमध्ये नसेल तर तसे आपल्याला समजते. थोडक्यात सांगायचे तर बायनरी सर्च साठी आपल्याला लिस्ट ही सॉर्टेड लिस्ट लागते, आणि त्यानुसार आपण सर्च करतो, आणि त्यानुसार आपण डेटा हा सर्च करतो. आता बघा या सर्चिंग वरनं तुमची बायनरी ट्री ही कशी तयार होणार? तर तुम्ही 1 ज्या वेळेला सर्च केला, आता यासाठी तुमची बायनरी ट्री ही कशी तयार होणार? तर हे मी तुम्हाला स्लाइड नंबर 14 वर दिलेले आहे. त्यात बघा सर्वप्रथम आपण 1 नंबर हा फाइंड आउट केला या 1 to 9 या लिस्ट मधून. तर त्यासाठी आपण काय केलं, तर आधी 5 हा मिडल नंबर घेतला, आणि तिथून आपण पुन्हा 2 ला चेक केले, म्हणून त्याची 1 सब ट्री काय झाली? तर 2. आणि 2 नंतर आपण कुठल्या लोकेशनला गेलो? तर 1. म्हणून ही ट्री या प्रकारे तयार झाली. तसेच आपण 22 नंबर साठी काय केले, तर आधी 5 हा मिडल घेतला, त्यानंतर आपण उरलेल्या 4 लोकेशन पैकी 7 हा मिडल घेतला, आणि 7 नंतर आपण 8 आणि 8 नंतर 9 या लोकेशन पर्यंत पोहोचलो. तर 22 नंबर आपल्याला राईट साइडला ह्या पद्धतीने मिळाला. तर यासाठी अल्गोरिदम बघा तुम्हाला स्लाइड नंबर 14 वरच दिलेला आहे. त्यात बघा आधी बायनरी सर्च हे फंक्शन आपण डिफाईन केलेले आहे, त्यामध्ये अॅरे हा डिफाईन केलेला आहे 0 to n-1, आणि की आपण डिफाईन केली म्हणजे जी की आपल्याला हवी आहे ती की. आणि सिम्पल लॉजिक यामध्ये आहे, जसे आपण बघितले की आपण आधी काय करणार, लिस्टमध्ये आपण आधी मिडल नंबर शोधणार, त्यावरून आपण लेफ्ट साइड आणि राईट साइड हे डिफाईन करणार, आणि त्यानंतर की जर ही मिडल साइडला मॅच झाली, म्हणजे इफ की इज इक्वल टू अॅरे ऑफ एम, म्हणजे अॅरेच्या मिडल लोकेशनला जर तुम्हाला हवी असणारी की ही मॅच झाली, तर रिटर्न एम, म्हणजे तुम्हाला हवा असणारा नंबर तुम्हाला मिळेल. अदरवाइज काय होणार? एल्स इफ की इज लेस दॅन अॅरे ऑफ एम, म्हणजे मिडल अॅरेच्या मिडल पेक्षा की ही जर लहान असणार तर तुम्ही तर आर एम मायनस 1, अदरवाइज एल एम प्लस 1. आर इज इक्वल टू एम मायनस 1, एल्स एल इज इक्वल टू एम प्लस 1. या प्रकारे तुम्ही तुमचा टार्गेटेड डेटा हा सर्च करणार. आता बघा आपण ज्या पद्धतीने हा अल्गोरिदम बघितला, त्यावरून आपण बायनरी सर्च टेक्निकची टाइम कॉम्प्लेक्सिटी ही वर्ल्ड केसमध्ये कशी काढणार आहोत? तर बघा 1 साठी आपण किती कम्पॅरिझन्स केले? 5, 2 आणि 1, म्हणजे 3 कम्पॅरिझन केले, म्हणजे 9 एलिमेंट्स मधून आपण किती कम्पॅरिझन्स केलेले आहे? तर 3. म्हणून काय येणार? log 9 to the base 2 is equal to log 2 of q to the base 2 is equal to 3 log of 2 base 2 is equal to 3 order of log n. हे कसे कॅल्क्युलेटेड झाले? तर प्रॉपर्टी ऑफ लॉग थ्रू हे कॅल्क्युलेट झाले. तसेच आपल्याला 22 हा नंबर शोधण्यासाठी किती कम्पॅरिझन्स लागले तर 5, 7, 8 आणि 9 म्हणजे 4. 9 एलिमेंट्स मधून आपण 4 कम्पॅरिझन्स केले म्हणजे 4 सर्च केले. नंबर ऑफ सर्चेस किती झाले आहेत? 4. म्हणून काय येणार तर 1 + log 9 to the base 2 = 1 + log 2 raised to 2 cube of base 2 = 1 + 3 log 2. तर ही कॉम्प्लेक्सिटी तुम्हाला टाइम कॉम्प्लेक्सिटी वर्ड केस ही तुम्हाला स्लाइड नंबर 17 वर दिलेली आहे. त्यात बघा, 1 नंबर हा फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला किती सर्चेस लागले? 3. म्हणजे किती कम्पॅरिझन्स आपण केले तर 3. तर त्याची कॉम्प्लेक्सिटी ही तुम्हाला स्लाइड नंबर 17 वर दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपण 22 नंबर हा सर्च करण्यासाठी किती कम्पॅरिझन्स यूज केले म्हणजे किती सर्चेस केले तर 4. म्हणून त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी ही वर्ड्स केसमध्ये तुम्हाला स्लाइड नंबर 17 वर दिलेली आहे. यावरून टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ बायनरी सर्च काय आहे तुमचा? तर ऑर्डर ऑफ लॉग ऑफ एन टू द बेस 2. बायनरी सर्च अनालिसिससाठी टाइम कॉम्प्लेक्सिटी बघा तुम्हाला स्लाइड 18 वर दिलेली आहे. जनरली सर्च अल्गोरिदम मध्ये टाइम कॉम्प्लेक्सिटी ही कशी कम्प्युट केली जाते तर ती सर्च करताना किती कम्पॅरिझन हे तयार झालेले आहेत हे कन्सिडर करते. म्हणजे ज्या वेळेला आपण लिस्ट ही सर्च करतो किंवा रेकॉर्ड हा सर्च करतो त्यावेळेला आपण किती कम्पॅरिझन्स हे करतो त्या कम्पॅरिझन्सवर ही टाइम कॉम्प्लेक्सिटी ही डिपेंड असते. बायनरी सर्चमध्ये लिस्टची साईज ही प्रत्येक स्टेपला हाफने रिड्यूस केली जाते. म्हणजे काय तर आपण ज्या वेळेला बायनरी सर्च करतो त्यावेळेला लिस्टमध्ये आधी आपण मिडल फाइंड आउट करतो, लिस्टचा मिडल फाइंड आउट करतो आणि त्यानुसार सर्च एलिमेंट जर ग्रेटर दॅन मिडल असेल तर आपण अप्पर हाफ लिस्टमध्ये पुन्हा त्याचा मिडल डिसाइड करतो. म्हणजे तिथेही आपण लिस्ट ही रिड्यूस करतो आणि त्या प्रकारे सर्चिंग करतो. आणि जर मिडल पेक्षा सर्च एलिमेंट हा लहान असेल तर आपण लोअर हाफ लिस्टमध्ये पुन्हा एलिमेंट हा सर्च करतो आणि तिथेही लिस्ट ही रिड्यूस केली जाते. त्यातही आपण मिडल आधी शोधतो आणि नंतर तो एलिमेंट सर्च करतो. बायनरी सर्चच्या अल्गोरिदमसाठी टाइम कॉम्प्लेक्सिटी ही ऑर्डर ऑफ लॉग ऑफ एन आहे. यामध्ये लिनियर सर्च पेक्षा जास्त इम्प्रूव्हमेंट आहे. आता बघा, त्यासाठी एक्झाम्पल आहे. जर लिस्टमध्ये 10 मिलियन एंट्रीज आहेत तर लिनियर सर्चमध्ये 10 मिलियन की कम्पॅरिझन वर्ड्स केसमध्ये लागते. कारण जो एलिमेंट आपल्याला हवा आहे तो एलिमेंट हा लिस्टच्या सगळ्यात शेवटच्या पोझिशनला असेल तर त्यासाठी आपल्याला 10 मिलियन कम्पॅरिझन्स करावे लागतील आणि त्यानंतर आपल्याला हवा असणारा एलिमेंट हा मिळेल. आणि याउलट बायनरी सर्चचा जर आपण उपयोग केला तर फक्त 24 कम्पॅरिझन्स हे आपल्याला लागतील. कारण आपण प्रत्येक स्टेपला लिस्ट ही हाफने रिड्यूस करतो, त्यामुळे बायनरी सर्चला ऑब्व्हियसली सिक्वेन्शियल सर्चपेक्षा कमी वेळ लागणार आहे. तर टाइम कॉम्प्लेक्सिटी अनालिसिस फॉर बायनरी सर्च हे तुम्हाला स्लाइड नंबर 18 वर दिलेले आहे. आता आपण बायनरी सर्चमध्ये नॉन रिकर्सिव्ह मेथड काय आहे ते बघू. त्यासाठी तुम्हाला एक कोड स्लाइड नंबर 15 वर दिलेला आहे. त्यात बघा, बायनरी सर्च नॉन रिकर्सिव्ह फंक्शन हे आधी आपण डिफाइन केलेले आहे फर्स्ट लाइन मध्ये आणि त्यात 3 पॅरामीटर्स पण डिफाइन केलेले आहेत. ते बघा, इंटीजर ए अरे, इंटीजर एन आणि इंटीजर की फर्स्ट लाइन मध्ये. तर त्यात जो एलिमेंट तुम्हाला लिस्ट मध्ये सर्च करायचा आहे त्यासाठी आपण इंटीजर की हा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. त्याचप्रकारे ए हा अरे आपण डिफाइन केलेला आहे. त्यात जो एलिमेंट तुम्हाला शोधायचा आहे तो आणि थर्ड पॅरामीटर म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन द अरे. त्याचप्रकारे नेक्स्ट लाइन बघा, इंटीजर लो इज इक्वल टू 0, हाय इज इक्वल टू एन मायनस 1 आणि मिड हे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेले आहेत. व्हेरिएबल लो म्हणजे अरेचा लोअर बाउंड आणि व्हेरिएबल हाय म्हणजे अरेचा अप्पर बाउंड. आता पुढे बघा, व्हाईल लूप, लो इज लेस दॅन ऑर इक्वल टू हाय आणि त्यानंतर आपण लिस्टचा अरे लिस्ट मधील मिडल पॉइंट फाइंड आउट केला, मग त्यानंतर कम्पॅरिझन हे कशात येणार? त्यानंतर मिड ऑफ द अरे शोधायचा. जो एलिमेंट तुम्हाला सर्च करायचा आहे तो एलिमेंट अरेच्या मिडलशी कम्पेअर करावा. आपण आधी हे बघितलेच आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला हवा असलेला एलिमेंट मिडलशी मॅच झाला, म्हणजे त्यासाठी स्टेटमेंट बघा, इफ अरे ऑफ मिड इज इक्वल टू की रिटर्न मिड, म्हणजे जर अरेच्या मिडलशी तुम्हाला हवे असणारा एलिमेंट हा मॅच झाला तर त्या कीची, तर त्या एलिमेंटची पोझिशन ही रिटर्न होणार. अन्यथा पुढील स्टेटमेंट म्हणजे एल्स इफ की इज लेस दॅन अरे ऑफ मिड, हा इज इक्वल टू मिड मायनस वन. म्हणजे एलिमेंट जर मिडल एलिमेंट पेक्षा छोटा असेल तर एलिमेंट हा लोअर हाफ अरे मध्ये शोधावा. इफ ग्रेटर दॅन द मिड एलिमेंट तर अरेच्या अप्पर हाफ मध्ये एलिमेंट हा सर्च करावा. आणि जर एलिमेंट नाही सर्च झाला तर मायनस वन रिटर्न होणार. तर ही झाली बायनरी सर्चची नॉन रिकर्सिव्ह मेथड. आता आपण बायनरी सर्चची रिकर्सिव्ह मेथड काय आहे ते बघू. म्हणजे बघा, आता ह्या कोडमध्ये रिकर्सिव्ह फंक्शनचा यूज करून एलिमेंट हा सर्च केलेला आहे. याताही फर्स्ट लाईन बघा, इंटीजर बायनरी सर्च, इंटीजर अरे, इंटीजर लो, इंटीजर हाय, इंटीजर की. म्हणजे ही फर्स्ट लाईन बायनरी सर्च रिकर्सिव्ह फंक्शन थ्री पॅरामीटर सोबत डिफाईन झालेली आहे. त्यात तुम्हाला माहित आहे इंटीजर अरे, टोटल नंबर ऑफ एलिमेंट इन अरे, आणि जो एलिमेंट सर्च करायचा आहे त्यासाठी इंटीजर की व्हेरिएबल. त्याचप्रमाणे पुढे बघा, इंटीजर मिड व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. त्यात अरेची मिड पोझिशन ही स्टोअर केलेली असते. नेक्स्ट इफ स्टेटमेंट बघा, लो इज लेस दॅन ऑर इक्वल टू हाय, त्यानंतर मिड इज इक्वल टू लो प्लस हाय अपॉन टू. या स्टेटमेंटने अरेचा मिड हा फाइंड आउट होतो. त्यानंतर सर्च करण्यासाठीचा एलिमेंट आणि मिड ऑफ अरेची पोझिशन हे कम्पेअर करावे. जर फाइंड करण्याची की ही मिड ऑफ अरेपेक्षा लहान असेल तर एलिमेंट हा अरेच्या लोअर बाउंडला रिकर्सिव्ह कॉल सेम फंक्शन थ्रू तो एलिमेंट सर्च करावा. अदरवाइज रिकर्सिव्ह कॉल सेम फंक्शन थ्रू अरेच्या अप्पर बाउंडला एलिमेंट हा सर्च करावा. आणि एलिमेंट सर्च नाही झाला तर मायनस वन रिटर्न होणार नेहमीप्रमाणेच. तर ही झाली बायनरी सर्चची रिकर्सिव्ह मेथड. म्हणजे रिकर्सिव्ह फंक्शन कॉल करून आपण बायनरी सर्चमध्ये या पद्धतीने आपल्याला हवा असणारा एलिमेंट हा सर्च करू शकतो. त्याचप्रमाणे बायनरी सर्चचे ऍडव्हान्टेजेस काय, तर बायनरी सर्च ही लार्ज लिस्टसाठी आपण यूज करतो. त्याचप्रमाणे ती लिस्ट ही सॉर्टेड असते तेव्हा बायनरी सर्च ही टेक्निक आपल्याला सुटेबल असते. आणि स्टोरेज स्ट्रक्चर, आपल्याला डेटा हा डायरेक्ट ऍक्सेस करण्यासाठी बायनरी सर्च टेक्निक ही आपल्याला सुटेबल असते. त्याचप्रकारे बायनरी सर्चची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे, तर ऑर्डर ऑफ एन, ऑर्डर ऑफ लॉग ऑफ एन टू द बेस 2. ज्या प्रकारे बायनरी सर्चचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत त्याचप्रकारे त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. ते म्हणजे बायनरी सर्च हा अनसॉर्टेड डेटासाठी युजेबल नाही. तसेच बायनरी सर्च हे आपल्याला डेटा हा डायरेक्ट ऍक्सेस करण्यासाठी सुटेबल नसते. याचे एक्झाम्पल म्हणजे मॅग्नेटिक टेप आणि लिंक लिस्ट. आणि बायनरी सर्च हा आपण स्मॉल लिस्ट साठी यूज करू शकत नाही, म्हणजेच तो इनइफिशियंट आहे स्मॉल लिस्ट साठी. तर आज आपण या सर्चिंग टॉपिक मध्ये काय काय शिकलो, तर सर्चिंग मीन्स लोकेटिंग अ टार्गेट एलिमेंट इन द लिस्ट. सर्चिंग म्हणजे काय, तर तुम्हाला लिस्ट मधील हवा असलेला एलिमेंट हा शोधणे किंवा त्याच्या पोझिशन पर्यंत पोहोचणे, हे म्हणजेच काय, तर सर्चिंग. सिंपल सर्चिंग म्हणजे काय, तर शोधणे. म्हणजे तुम्हाला हवा असलेला डेटा हा रेकॉर्ड मधून शोधणे. या सर्च टेक्निक्सचे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे सिक्वेन्शियल सर्च, यालाच आपण काय म्हणतो लिनियर सर्च. कारण आपण ज्या वेळेला सिक्वेन्शियल सर्च लिस्ट मध्ये करतो त्यावेळेला आपण वन बाय वन प्रत्येक एलिमेंट हा सर्च करतो. म्हणजे आधी फर्स्ट एलिमेंट, नंतर सेकंड एलिमेंट, नंतर थर्ड एलिमेंट, म्हणजे ही प्रोसेस अशी वन बाय वन होते. म्हणून आपण याला लिनियर सर्च सुद्धा म्हणतो. त्याप्रकारे तसंच बायनरी सर्च हा सर्च टेक्निकचा सेकंड टाईप आहे. सिक्वेन्शियल सर्च करण्यासाठी आपल्याला लिस्ट ही सॉर्टेड असणे आवश्यक नाही. म्हणजे लिस्ट अनसॉर्टेड असेल त्यावेळेला आपण सिक्वेन्शियल सर्च करतो. त्याचप्रमाणे बायनरी सर्च साठी मात्र अनसॉर्टेड लिस्ट नाही चालत, त्यासाठी लिस्ट ही सॉर्टेड हवी. आणि त्याचप्रकारे बायनरी सर्च आपण छोट्या लिस्टवर नाही करू शकत, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स त्या लिस्टमध्ये जास्तीत जास्त हवे. म्हणजे लार्ज लिस्टवर आपण बायनरी सर्च करू शकतो, त्या उलट सिक्वेन्शियल सर्च करताना आपल्याला लिस्ट ही छोटी हवी असते. म्हणजे स्मॉल लिस्टवर आपण सिक्वेन्शियल सर्च करू शकतो, लार्ज लिस्टवर सिक्वेन्शियल सर्च हा इफिशियंट नाही. त्याचप्रकारे आणखी काही सर्च टेक्निक्स आहेत, त्या म्हणजे फिबोनाची सर्च, हॅश सर्च आणि इंडेक्स सिक्वेन्शियल सर्च. तसेच आपण सिक्वेन्शियल सर्चचे टाइम कॉम्प्लेक्सिटी बघितली. सिक्वेन्शियल सर्च टाइम कॉम्प्लेक्सिटी काय, तर ऑर्डर ऑफ एन. म्हणजे सिक्वेन्शियल सर्च टाइम कॉम्प्लेक्सिटी ही नंबर ऑफ कम्पॅरिझन्स वर डिपेंड असते. सिक्वेन्शियल सर्च टाइम कॉम्प्लेक्सिटी इज ऑर्डर ऑफ एन. बायनरी सर्चची टाइम कॉम्प्लेक्सिटी ही ऑर्डर ऑफ लॉग एन टू द बेस 2. सिक्वेन्शियल सर्च टेक्निकचे ऍडव्हान्टेजेस. सिक्वेन्शियल सर्च ही सिम्पल आणि इझी मेथड आहे. सिक्वेन्शियल सर्च स्मॉल लिस्ट साठी इफिशियंट आहे. त्याचप्रमाणे सिक्वेन्शियल सर्च अनसॉर्टेड डेटासाठी सुटेबल आहे. तसेच स्टोरेज स्ट्रक्चरसाठी, म्हणजे डेटा आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस करण्यासाठी परमिशन नसते, म्हणजे त्याला ती टेक्निक सपोर्ट करत नाही. फॉर एक्झाम्पल मॅग्नेटिक टेप. सिक्वेन्शियल सर्च ही बेस्ट केस म्हणजे वन कम्पॅरिझन, वर्ड्स केस म्हणजे एन कम्पॅरिझन आणि एव्हरेज केस म्हणजे एन प्लस 1/2 कम्पॅरिझन. सिक्वेन्शियल सर्चची कॉम्प्लेक्सिटी ही ऑर्डर ऑफ एन मध्ये असते आणि त्याला डिनोट करताना आपण ऑर्डर ऑफ एन असे डिनोट करतो. तर या सिक्वेन्शियल सर्चचे डिसएडव्हान्टेज काय, तर सिक्वेन्शियल सर्च लार्ज डेटा साठी अनइफिशियंट आहे. बायनरी सर्च टेक्निक ही सिक्वेन्शियल सर्च पेक्षा ऑर्डर डेटा मधील रेकॉर्ड शोधण्यासाठी सुटेबल असते. तर हे झाले सिक्वेन्शियल सर्चचे डिसएडव्हान्टेजेस. तर सिक्वेन्शियल सर्च म्हणजे काय हे तुम्हाला कळाले? अगदी सिंपल आहे. सिक्वेन्शियल सर्च आपण केव्हा युज करतो? ज्या वेळेला डेटा हा अनसॉर्टेड असतो तेव्हा, किंवा स्टोरेज मधून आपल्याला डेटा हा डायरेक्ट ऍक्सेस करता येत नाही त्यावेळेला आपण ही सर्च टेक्निक युज करतो. त्याप्रमाणे आपण त्याचे एक्झाम्पल काय बघितले, तर मॅग्नेटिक टेप आणि लिंक लिस्ट हे त्याचे एक्झाम्पल आहे, कारण यात डेटा कधी ऑर्डर असतो तर कधी अनऑर्डर असतो. त्याचप्रकारे या रेकॉर्ड आपण जो रेकॉर्ड हा स्टोअर करतो, तो रेकॉर्ड स्टोअर करण्यासाठी दोन पद्धती असतात, एक म्हणजे सिक्वेन्शियल वे असतो आणि दुसरा म्हणजे अनसिक्वेन्शियल वे असतो. आणि या सिक्वेन्शियल सर्च मध्ये ज्या वेळेला आपण सर्च करतो त्यावेळेला फाईल मधील आधी फर्स्ट रेकॉर्ड चेक केला जातो, त्यानंतर तो नेक्स्ट रेकॉर्डला चेक करतो. या प्रकारे ही सर्चिंग प्रोसेस सुरू असते. तर याला आपण काय म्हणू शकतो, तर लिनियर सर्च म्हणू शकतो. म्हणजे 1/1 सर्चिंग प्रोसेस ही होत असते. त्याचप्रकारे आपण या सर्चिंग साठी जो अल्गोरिदम बघितला, तो अल्गोरिदम ही अगदी सोपा आहे. म्हणजे आधी काय करायचे, तर तुमच्या लिस्ट मध्ये ज्या की व्हॅल्यू असतात त्यासाठी इंडेक्स दिलेला असतो किंवा लोकेशन असते, तर ते लोकेशन आणि तुमचे टार्गेटेड व्हॅल्यू किंवा एलिमेंट हे आधी कम्पेअर करायचे. आणि ते कम्पॅरिझन जर 1 असेल, म्हणजे की ऑफ आय इज इक्वल टू टार्गेट, तर काय असणार, फ्लॅग इज इक्वल टू 1, तर काय रिटर्न होणार, आय एज पोझिशन ऑफ टार्गेट लोकेटेड, म्हणजे आय ही तुमची टार्गेटेड व्हॅल्यू आहे. आणि जर ही कंडिशन फॉल्स असेल, म्हणजे की ऑफ आय इज नॉट इक्वल टू टार्गेट, देन फ्लॅग इज इक्वल टू 0 आणि रिपोर्ट काय येणार, तर टार्गेट नॉट फाउंड. तर हा अगदी सोपा अल्गोरिदम आहे आणि तो अल्गोरिदम युज करून आपण सिक्वेन्शियल लिस्ट मधून 27 हा डेटा सर्च केलेलाच आहे. तर यावरनं तुम्हाला ही सिक्वेन्शियल सर्च टेक्निक अगदी चांगल्या रीतीने समजली असेल असं मला वाटते. त्याचप्रमाणे बायनरी सर्चचे ऍडव्हान्टेजेस काय, तर बायनरी सर्च ही लार्ज लिस्ट साठी आपण युज करतो, त्याचप्रमाणे ती लिस्ट ही सॉर्टेड असते, तेव्हा बायनरी सर्च ही टेक्निक आपल्याला सुटेबल असते. आणि स्टोरेज स्ट्रक्चर आपल्याला डेटा हा डायरेक्ट ऍक्सेस करण्यासाठी बायनरी सर्च टेक्निक ही आपल्याला सुटेबल असते. त्याचप्रकारे बायनरी सर्चची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे, तर ऑर्डर ऑफ एन, ऑर्डर ऑफ लॉग ऑफ एन टू द बेस 2. ज्या प्रकारे बायनरी सर्चचे काही अडव्हान्टेजेस आहेत, त्याचप्रकारे त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. ते म्हणजे बायनरी सर्च हा अनसॉर्टेड डेटासाठी युजेबल नाही. तसेच बायनरी सर्च हे आपल्याला डेटा हा डायरेक्ट ऍक्सेस करण्यासाठी सुटेबल नसते. याचे एक्झाम्पल म्हणजे मॅग्नेटिक टेप आणि लिंक लिस्ट. आणि बायनरी सर्च हा आपण स्मॉल लिस्ट साठी यूज करू शकत नाही, म्हणजेच तो इनइफिशियंट आहे स्मॉल लिस्ट साठी. तर इथे मी आजचा हा टॉपिक संपवते. धन्यवाद.